आणि मग असा भक्त आपल्या सद्गुरूंकडे एकच मागणं मागतो, माझी वेडी वाकडी भक्ती आपण पावन करून घ्या, म्या पामराकडून होत असलेली पूजा आणि भक्ती अपूर्ण आहे, तिला पूर्णत्व द्या.
वेडे वापस.